नमस्कार, मी श्रद्धा वझे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. आज 31 डिसेंबर, सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं स्वागत करण्याचा दिवस. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वत्र उत्साह आणि जल्लोष दिसत आहे. मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट विविध बस मार्गांवर रात्री 25 जादा बसगाड्या सोडणार आहे. रेल्वेही मध्यरात्रीनंतर विशेष लोकल सोडणार आहे. कोरेगाव भीमा इथं उद्या होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी 5,000 पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे 1,000 जवान आणि 750 पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे आज पुण्यातल्या CID कार्यालयात पोलिसांना शरण आले. शरण येण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून यात त्यांनी स्वतःवरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. भारतीय बँकांचा अनुत्पादक मालमत्ता दर्जा सुधारला असून निव्वळ बुडीत कर्जाचं प्रमाण 2.6% इतकं कमी झालं आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये नोंदवलं गेलेलं हे प्रमाण म्हणजे गेल्या 12 वर्षातला निच्छांक आहे. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या वित्तीय स्थिरता अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक निर्देशांकात आज 109 अंकांची घसरण झाली आणि तो 78,139 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत काहीही बदल झालेला नाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.